chinimandi.com पॉडकास्ट।
ऊसाचा दर वाढवण्याची आणि थकबाकी भागवण्याची मागणी। पश्चिम प्रदेश मुक्ती मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष भगतसिंग वर्मा यांनी सरकारकडे ऊसाला 600 दर घोषित करावा आणि ऊस थकबाकी लवकरात लवकर भागवावी अशी मागणी केली आहे। रविवारी नुना बडी गावात झालेल्या बैठकीमध्ये वर्मा बोलत होते। त्यांनी सांगितले की कृषी संबंधी पास केलेला नवा कायदा शेतकरी विरोधी आहे, यासाठी केंद्र सरकारला हा कायदा ताबडतोब मागे घ्यावा लागेल। तसेच सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे कर्जाच्या ओझ्याखाली असणाऱ्या सर्व शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले जावे, सरकारने साखर कारखान्यांना 25 ऑक्टोबर पासून सुरू करावे। वर्मा यांनी सांगितले की ऊसामुळे राज्य सरकारला सर्वात अधिक महसूल मिळतो, तरीही शेतकऱ्यांना ऊसाचे पैसे वेळेत मिळत नाहीत। सरकारने ऊसाला 600 रुपये क्विंटल दर न दिल्यास आणि ऊस थकबाकी लवकर न भागवल्यास शेतकऱ्यांना रस्त्यावर उतरून आंदोलन करावे लागेल। अध्यक्षस्थानी अब्बास प्रधान होते। सूत्रसंचालन अब्दुल रहमान यांनी केले। यावेळी वाजिद अली त्यागी, हाफिज इस्माईल, रणबीर सिंग, बुद्धू हसन, तौफिक रशीद, रिफाकत मुसा, इकबाल, बुरा, बिलाल आदी उपस्थित होते।